हरे कृष्ण।
अध्यायाचं शीर्षक आहे सौभरी मुनींचे पतन, स्कंद क्रमांक 9, श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक आहे 47। तर या ठिकाणी मानधाता जो राजा आहे हे आपल्या जावयाच्या घरी गेलेले आहेत सौभरी मुनींकडे, आणि त्यांनी त्यांचं ऐश्वर पाहिलं आणि ते सुद्धा थक्क झाले, त्यांचा अभिमान चक्काचूर झाला की मी सम्राट आहे, पण हा एक योगी असून माझ्यापेक्षाही याचं ऐश्वर कितीतरी पटीने अधिक आहे हे पाहून त्यांनाही त्यांचा जो गर्व होता, प्रतिष्ठेचा गर्व होता, तो गर्व नष्ट झाला। अशीच घटना आपण रामायणामध्ये पण पाहायला मिळते की वशिष्ठ मुनींकडे जेव्हा विश्वामित्र गेले होते तेव्हा त्यांच्या कामधेनू गाय पाहिल्यानंतर त्यांना हे आश्चर्य वाटलं की हा एक साधारण मुनी आहे, जंगलात राहतो आहे, पण माझ्या हजारो सैनिकांना खाऊ घालण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि त्यासाठी काही पूर्वतयारीची काही गरज नाही, फक्त इच्छा करायची आणि त्या ठिकाणी सगळं काही तयार आहे। तुला आवाज आलो? तर ही योगिक शक्ती आहे। तर एका राजाला सुद्धा ती लाजवेल इतकी शक्ती मोठी आहे, आणि असाच प्रसंग या ठिकाणी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर वास्तविक जीवनाचा उद्देश हा भरपूर ऐश्वर प्राप्त करणं, सुख प्राप्ती करणं, योगिक शक्ती प्राप्ती करणं नव्हे। मागील श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादने एक श्लोक शब्द वापरलेला आहे, आत्मतत्ववित्त, अर्थात आत्मतत्व म्हणजे मी कोण आहे, माझा भगवंताशी काय संबंध आहे, वित्त म्हणजे जाणणारा, की हे जो जाणतो आहे तो खरा बुद्धिमान व्यक्ती आहे, आणि अशी जी आत्मतत्व विरहित माणसं असतात त्यांचं जीवन व्यर्थ जातं। जेव्हा परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामींना प्रश्न केला होता की मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय आणि त्यानं काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, या प्रश्नाला उत्तर देत असताना या ठिकाणी सुखदेव गोस्वामी महाराजांना सांगतायत की श्रोतव्याधिनी राजेंद्र ऋणाम संती सहस्रशः, हे राजा ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी हजारो विषय आहेत, पण जे आत्मतत्व विरहित माणसं आहेत की ज्यांना भगवतत्वाशी जाणीव नाही आहे त्यांचं जीवन अशा अनेक विषयांची चर्चा करण्यामध्ये व्यर्थ जातं, वाया जातं, आणि ते परम सत्याविषयी कधी जिज्ञासा करत नाहीत। तर हा एक मुद्दा आहे की जीवनाचा वास्तविक उद्देश काय आणि तो कसा प्राप्त केला पाहिजे आपण, कारण मनुष्य जीवन तसे दुर्मिळ आहे आणि असं हे दुर्मिळ मनुष्य जन्म जीवन आपण योग्य कार्यामध्ये लावलं पाहिजे, हे जीवन परिपूर्ण करण्यासाठी त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे। त्यामुळे मार्गावरून प्रवास करत असताना आपल्याला माहित आहे की रस्त्यावर बाजूला बोर्ड लावलेले असतात, पुढे स्पीड ब्रेकर आहे, अवघड वळण, ऍक्सिडेंटल स्पॉट, कि पुढचा हा जर हा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी जास्त ऍक्सिडेंट होतात, अशी चिन्ह त्या ठिकाणी लावलेली असतात, किंवा जर शाळा असेल तर पुढे शाळा आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही गाडीचा वेग थोडा तुम्ही कमी करा, दवाखाना आहे तर हॉर्न वाजवू नका, अशी चिन्ह त्या ठिकाणी लावलेली असतात। याचा अर्थ काय आहे की आपला प्रवास सुखकर व्हावा, आपल्या प्रवासादरम्यान कुठलाही अपघात होऊ नये आणि आपण सुखरूप आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकू, यासाठी ही मार्गावर दिलेली सूचना असते, माहिती असते। तसं शास्त्रामध्ये सुद्धा भगवंताच्या धामाला परत जाण्याच्या मार्गावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडथळ्यांच्या सूचना वारंवार दिलेल्या असतात। जो सावध चालक आहे तो त्या सूचनांचं पालन करून, त्या सूचनांचं लक्ष देऊन तो मार्ग पार करतो, पण जो सावध नाही आहे आपली गाडी चालवण्यामध्ये तो या सूचनांकडे लक्ष देत नाही, मग तो कधी कधी अपघाताला कारण ठरतो. जसं जर चालक गाडी चालवत आहे आणि त्याला स्पीड ब्रेकर दिसला नाही आणि त्याने गाडी तशीच नेली, तर धक्का कोणाला बसतो? चालकापेक्षा मागच्या लोकांच्या धक्का बसतो. आणि लगेच मागून आवाज येतो है ना, अहो थोडा गाडी हळू चालवा. का? कारण इतरांना धक्का बसतो ना. तर असावधानतेमुळे सर्वांनाच त्रास होतो. तर जीवनामध्ये जे काही भौतिक सुख आहे, ऐश्वर आहे, मान सन्मान असेल, ते मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी मंत्राद्वारे प्राप्त करतं, कोणी तंत्राद्वारे प्राप्त करतं, आणि कोणी यंत्राद्वारे प्राप्त करतं. आज युगामध्ये, या कलियुगामध्ये मंत्र आणि तंत्र फार कमी राहिलेलं आहे की मंत्राद्वारे काही वस्तू प्राप्त करून घ्या. योगी लोक करतात. काल मदाय प्रेम आहे ना, इशिता वशिता, तर ही ज्या अष्टसिद्धी आहेत त्याच्यामध्ये आपल्या इच्छेनुसार जी हवी ती गोष्ट आपण प्राप्ती सिद्धी आहे. तुम्ही या ठिकाणी बसून तुम्हाला हवी ती वस्तू प्राप्त करू शकता. तर कलियुगामध्ये तितकं शक्य राहिलेलं नाही आहे, तेवढी शक्ती राहिलेली नाही आहे लोकांमध्ये मंत्राद्वारे किंवा तंत्र करून, ज्याला तांत्रिक असं म्हणतात, तांत्रिक क्रिया ही अघोरी क्रिया असते. या अघोरी क्रियेद्वारे व्यक्ती इतरांना वश करून आपली कामं करतो, भूत पिशाच्यांना वश करून आपली कामं करून घेतो इत्यादी. यंत्र म्हणजे काय? कलियुगामध्ये सर्व यंत्रावर काम चालतं. कलियुग हे यंत्रयुग आहे, है ना. आणि बघा, आपल्या हातात यंत्र आहे मोबाईल. मोबाईलवर आपण फक्त ऑर्डर द्यायची, तुमच्या घरात माल येतो. यंत्रावर काम चालतं की नाही? तुम्हाला जायची गरज नाही आहे. यंत्रयुग आहे. आणि यंत्रयुगामध्ये मनुष्याने या यंत्राची इतकी प्रगती केलेली आहे की त्याला असं वाटतं की आता मी ह्या यंत्राच्या द्वारे, ह्या यंत्राच्या प्रगतीवर सुखी होईन. पण तसं शक्य नाही आहे, कारण त्यालाही एक मर्यादा असते. आणि असे जे कोणी आत्मतत्व विरहित लोक आहेत, ते लोक अशा गोष्टीच्या मागे धावतात. सध्याचा जर कोणी पेपर वाचत असेल तर बातमी आहे की UP मध्ये एक मोठा गँगस्टर मारला गेला, त्याची 100 करोड प्रॉपर्टी होती. 100 करोड म्हणजे काय झालं, है ना. हा व्यक्ती जन्माने ब्राह्मण आहे, पण त्याला माहित नाही जीवनात उद्देश काय आहे. 100 करोड किंवा 100 अरब असले तरी आपल्याकडे, तरी जाताना आपण काही बरोबर काही घेऊन जाऊ शकत नाही आणि एवढं खाऊही शकत नाही, ठीक आहे ना. तर जीवनाचा उद्देश केवळ धन कमवणे नाही आहे, मान प्रतिष्ठा कमवणं हा जीवनाचा खरा उद्देश नाही आहे. आणि यासाठीच आपल्याला पुन्हा पुन्हा भागवतामध्ये आणि सर्व ग्रंथांमध्ये हे सांगितलं जातं की या अध्यात्म जीवनामध्ये प्रगती करत असताना त्या वाटेवर काय काय समस्या आहेत, अडथळे आहेत, जेणेकरून आपण त्यांना पार करून जाऊ शकू. तर हा जो काही प्रसंग या ठिकाणी चाललेला आहे सौभरी मुनींचा, सौभरी मुनी तपस्या करण्यासाठी यमुनेच्या चढामध्ये गेलेले होते, पण त्या ठिकाणी त्यांनी 2 माश्यांना एकत्र येताना पाहून त्यांचं मन विचलित झालं आणि ते पाण्यातून बाहेर आले. इतकी वर्ष पाण्यामध्ये बसून तपस्या केल्यामुळे सारं शरीर खराब झालेलं होतं, त्वचा सगळी खराब झालेली होती. आपल्याला माहित आहे की समजा आपण जर बराच वेळ पाण्यामध्ये काम केलं तर आपले हात पाय असे सुरकुत्या पडल्यासारखे होतात. तर अनेक वर्ष पाण्यात बसून तपास केल्याने शरीर काय झालं असेल. पण मनात इच्छा होती की मला विवाह करायचा आहे, म्हणून ते मानधाता राजाकडे गेले आणि इथे त्यांनी आपली इच्छा राजासमोर प्रकट केली. पण राजा अतिशय हुशार होता. राजा म्हणाला की जर माझ्या कन्या जर तुमच्या विवाह करायला तयार असतील तर मला काही आपत्ती नाही आहे. तर नाही म्हटलं तर हा शाप देऊ शकतो, काही करेल, काय भरोसा नाही, शक्ती आहे. तेव्हा मग या सौभरी मुनी ओळखलं की राजाला काय बोलायचं आहे. कधी कधी आपल्याला काही गोष्ट द्यायची नसेल तर आपण एकदम प्रेमाने सांगतो, पण पण वेगळा शब्द सांगतो. पण तो बुद्धिमान असतो, तो ओळखतो की काय ऍक्च्युली इच्छा आहे यांची. तसंच ओव्हरऑल ओळखलं की राजाला आपली कन्या द्यायची नाही मला, तेव्हा त्याने आपलं रूप बदललं. इतकं सुंदर रूप केलं की ते रूप बघून या सर्व बहिणींमध्ये बहिणी बहिणींमध्ये भांडणं लागलं की मी विवाह करणार, मी विवाह करणार. जसं सुंद उपसुंद यांची जी कथा आहे, त्या कथेमध्ये त्या ठिकाणी जेव्हा ती अप्सरा आली, तेव्हा दोघे इतके भाऊ, इतकी मैत्री दोघांमध्ये होती की त्या दोघांमध्ये भांडण लागलं. तसं या ठिकाणी उलट झालं, तर बहिणी बहिणीने भांडण लागली, मी लग्न करणार, मी लग्न करणार. आणि शेवटी काय झालं, सर्वांनी सोभरींशी विवाह केला, 50 राजकन्यांनी त्यांच्याशी विवाह केला. तर शास्त्रामध्ये भागवतामध्ये आपल्याला वारंवार सांगितलं स्त्रीची शक्ती किती आहे. स्त्री ही भगवंताची बहिरंग शक्तीचं प्रतिनिधित्व करणारे आहे. आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत की मम माया दुरत्तया, की ही माया शक्ती आहे हिला पार करून जाणं फार कठीण आहे, इतकं सहज साध्य नाही, सोपं नाही आहे. तर जो कोणी व्यक्ती भगवंताच्या चरणी समर्पित झालेला आहे तो निश्चितपणे या मायाशक्तीला पार करून जाऊ शकतो. अनेक ऋषी मुनींच्या जीवनामध्ये काय, ज्याच्यामध्ये काही भक्तही आहेत आणि साधक आहेत, कर्मी आहेत, सर्व अशा अनेक घटनांमध्ये आपण पाहतो की आपली साधना करत असताना हे सर्वजण स्त्रीच्या मोहापायी बळी पडले आणि आपली साधना ते त्यांनी सोडून दिली. अशा अनेक घटना आहेत. इंद्राला जेव्हा जेव्हा भय वाटतं की हा व्यक्ती अधिक तपस्या करतो आहे आणि कदाचित याला माझं राज्य प्राप्त करायची इच्छा आहे, तेव्हा तो अप्सरांना पाठवून देतो आणि अप्सरांच्या सौंदर्यामुळे तो तपस्वी व्यक्ती त्याची तपस्या भंग होते. अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. तर शास्त्र हे स्पष्ट आहेत, शास्त्र हे कधी लपवत नाहीयेत की एक साधक जो आहे तो आपल्या मार्गावर ढळू शकतो आणि असं होऊ शकतं याबद्दल शास्त्रामध्ये कधीही लपवून ठेवलेलं नाहीये. सत्य जे आहे ते सत्य शास्त्राने सर्वांसमोर मांडलेलं आहे आणि हे आपण स्वीकार केलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे सत्य काय आहे आणि त्यानुसार आपण पुढे गेलं पाहिजे. तर दोन जर प्रसंग या ठिकाणी आपण चर्चा करायचा विचार केला, एक आहेत सौभरी मुनी आणि दुसरे आहेत कर्द मुनी. दोघे मुनीच आहेत पण फरक काय. तर कर्दमुनी जे होते तर हे कर्दमुनी तपस्या करत होते जंगलामध्ये, वनामध्ये. त्यांच्या मनामध्ये इच्छा होती विवाह करण्याची आणि एक सुयोग कन्या प्राप्त व्हावी यासाठी ते तपस्या करत होते. तर त्यांच्या तपस्येला प्रसन्न होऊन भगवंत प्रकटले बिंदू सरोवराच्या शेजारी आणि तिथे त्यांनी सांगितलं की आजपासून 3 दिवसानंतर या ठिकाणी राजा येईल आणि तो त्याची कन्या तुला प्रदान करेल. आता विचार करा, या ठिकाणी कर्दमुनींचं शरीर असंच कृशी झालेलं होतं तपस्या करून, जटा वाढलेल्या होत्या आणि जंगलात राहत होते, पण तरीही या ठिकाणी राजाने आपली कन्या त्यांना दिली आणि विवाह झाल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष तपस्या करत राहिले आणि या दरम्यान देहूती माता मात्र त्यांची अतिशय प्रेमाने सेवा करत राहिली. एक दिवस विचार नाही केला की अरे मी राजकन्या आहे आणि माझ्या पतीला माझं बिलकुल काही चिंता नाही आहे, काही काळजी नाही आहे, आज जर असं कोणी केलं तर काय भरोसा नाही आहे. ठीक आहे ना, येण्याआधीच विचारतात काय काय आहे मुलाकडे. देहूतीने विचारलं नाही की तुमच्याकडे घर आहे का, बंगला आहे का, गाडी आहे का, नोकर चाकर आहेत का, मी राजकन्या आहे, असा काही विचार केला नाही. आणि या ठिकाणी ती प्रेमानं सेवा करत राहिली. तपस्येतून जेव्हा कर्दमुनी बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की देहूती अतिशय कृश झालेली आहे, तिचं सौंदर्य अक्षरशः निघून गेलेलं आहे. तपस्या करून त्यांची सेवा करून. आणि तेव्हा त्यांनी विचारलं की तुझी काय इच्छा आहे, तेव्हा तो म्हणाला मला ती म्हणाल की मला पुत्र हवा आहे. आणि मग बघा शक्ती काय कर्दमुनींची, ते म्हणले ह्या समोरच्या बिंदुसरावर स्नान कर. आणि जेव्हा देवती माता त्या बिंदुसरावर स्नान करायला गेली तर त्या ठिकाणी एक राजकन्या अप्सरा आतमध्ये होत्या आणि त्यांनी तिला सुंदर स्नान घातलं, तिला सुंदर सजवलं. आणि जेव्हा ती बाहेर आली ती पुन्हा जशी सुंदर तशी सुंदर होऊन बाहेर आली. आणि देवती सौंदर्य काय होतं तर भागवतात वर्णन आहे की देवती माता जेव्हा गच्चीवर खेळत असायची तेव्हा वरून आकाशून जाणारे देवता किंवा गंधर्व तिचं सौंदर्य बघून मूर्छेतून खाली पडायचे, इतकं सौंदर्य तिचं होत. आणि त्यानंतर मग त्याने असा महल बनवला जो फिरता महल होता आणि त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा होत्या. आणि या साऱ्या ब्रह्मांडामध्ये अनेक लोकांमध्ये हा महलामध्ये ते राहत होते आणि तो महाल फिरत होता सर्व सर्वत्र. आणि त्यानंतर त्यांना नऊ कन्या झाल्या आणि म्हणाल्या कर्द म्हणलं मी निघालो होता, तर म्हणले नाही तुम्ही गेला, ह्या मुलीही उद्या सासरी निघून जातील, मी एकटीच राहीन, मला कुठं आश्रय आहे, मला एक पुत्र हवा आहे. आणि मग तेव्हा ते म्हणाले की हा पुत्र झाला की मी लगेच वनात निघून जाईल तपस्येला. आणि कपिल देवांचा जन्म झाला जे साक्षात भगवंताचे अवतार आहेत. आणि त्यानंतर कर्दमुनी पुन्हा वनात निघून गेले. तर या ठिकाणी कर्दमुनी हे भक्त आहेत, त्यामुळे इतकी सुंदर पत्नी प्राप्त होऊन सुद्धा ते कधी विचलित नाही झाले, ते आपल्या ध्येयाशी स्थिर राहिले. आणि त्याचबरोबर ग्रह कर्तव्य जे आहेत एक पती म्हणून पती पत्नीप्रती जी काही जबाबदाऱ्या आहेत त्याही त्यांनी पूर्ण केल्या, त्या त्यांनी सोडल्या नाही, त्याच्यामध्ये ते स्थिर राहिले. पण या उलट या ठिकाणी आपण पाहतो ते म्हणजे सौभरी मुनी हेही तपस्या करत होते, योगी होते, पण भगवत भक्तीचा आश्रय न घेतल्यामुळे. आणि पुढील तात्पर्यामध्ये असं सांगितलेलं आहे विश्वनाथ चक्र ठाकूर म्हणतात की वैष्णवाप्रती केलेल्या अपराधामुळे त्यांना स्त्रीप्रती आकर्षण निर्माण झालं आणि ते या भौतिक जगामध्ये पुन्हा बांधले गेले. तर प्रभुपाद या ठिकाणी सारांश सांगतायत की जर पती भक्त असेल, पत्नी प्रामाणिक आणि पतिव्रता असेल, सेवाभावी असेल, तर पतीने केलेल्या सेवेमुळे भक्तीमुळे पत्नीला सुद्धा तितकाच लाभ होतो आणि दोघेही भगवत परायहून भगवत धामाला परत जाऊ शकतात. तर हा इतका सोपा सुंदर जीवन आहे. त्यामुळे स्त्रीबद्दल शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्या आपण सकारात्मक दृष्टीनं घेतल्या पाहिजेत. तर या ठिकाणी आपण काही सौभरी मुनी नाही आहे की बाबा एवढे जाऊन पाण्यावर तपस्या करू वगैरे असं, तर मग आपल्यासाठी काय धडा आहे? तर भक्तिमार्गावर प्रवास करत असताना असावधानी सदैव धोकादायक आहे. जर साक्षात भगवान श्रीकृष्ण जरी आपल्या बरोबर असले आणि आपण असावधान असो तर अपघात निश्चित आहे. तुला भगवंताबरोबर असताना अपघात कसं काय होणार याचं जिवंत उदाहरण आहे. चैतन्य महाप्रभू जेव्हा दक्षिण भारत यात्रा निघाले होते तेव्हा ते एकटेच निघाले. पूर्व अनुभव असा होता की बरोबर कोणाला घेतलं की आपल्या चिंतनामध्ये ध्यानामध्ये समस्या होते, त्यामुळे मी एकटा जाणार. तेव्हा भक्तांनी अतिशय विनंती करून त्यांना तयार केलं की तुम्ही एकटेच, आम्हाला काही त्याच्यामध्ये वावग नाही आहे, मात्र तुम्ही जेव्हा प्रवास करणार तुम्ही तुमचा कमंडलू तुमचा दंड आहे हे कधी कसं सांभाळणार तुम्ही, तुम्हाला काही आवश्यकता पडली तर ते कोण बघणार? आणि कारण तुम्ही तर नेहमी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कीर्तनात दंग असणार आहेत. त्यामुळे एक व्यक्ती बरोबर घेऊन जा की जो तुम्हाला मदत करेल, तुमचा दंड सांभाळेल, तुमचा कमंडलू सांभाळेल, तुमचं साहित्य तो सांभाळू शकेल. म्हणलं ठीक आहे, कारण या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू भक्तांच्या विनंतीला मान दिला, त्यांनी जी काही विनंती समोर ठेवली होती की हे आमचं असं म्हणणं आहे तुम्ही स्वीकार करा, तर भगवंत हे शिकवतात त्या ठिकाणी. कधी कधी भक्तांचं पण आपण ऐकलं पाहिजे. तर त्यानंतर कालकृष्णदासाला त्यांनी बरोबर दिलं आणि प्रवास करता 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 दक्षिण भारतामध्ये या प्रवासात एके ठिकाणी भट्टहारी लोकांच्या त्या प्रभावामध्ये कालकृष्ण आले. आणि हे जे भट्टहारी लोक होते हे वैराग्य जीवन वैराग्य जीवनाचा आदर्श दाखवत होते, मात्र ते स्त्री संघामध्ये लिप्त होते. तर यांनी कालकृष्णदासांना आणि महाप्रभूंनाही त्याच्यामध्ये ओढायचा असा प्रश्न त्यांचा प्रयत्न होता, पण महाप्रभूंना कोण आकर्षित करू शकतो, ते साक्षात भुवन सुंदर आहेत. तर कालकृष्णदास मात्र त्याच्यामध्ये फसला आणि तो त्या भट्टारी संघामध्ये गेला, भगवंतांना सोडून भट्टारींच्या संघात निघून गेला. भगवंत म्हणाले की हा माझा सेवक आहे, याला मी असं सोडून जाऊ शकत नाही. तर स्वतः श्री चैतन्य महाप्रभू त्या भट्टारींच्याकडे गेले आणि म्हणाले की मी संन्यासी आहे, हा माझा एकमेव सेवक आहे, सहाय्यक आहे, आणि कृपा करून तुम्ही याला परत द्या. तेव्हा त्या सर्व भट्टाऱ्यांनी त्यांच्यावर शस्त्र चालवली, पण महाप्रभूंच्या अंगावर शस्त्र आली पण अर्ध्या वाटून ती परत गेली आणि त्यात भट्टार लोकांचे हात, कोणाचे पाय, कोणाचे मस्तक तुटू लागले आणि ते तेव्हा पळून गेले. आणि स्वतः महाप्रभूंनी त्या स्त्रियांच्या घोळक्यामधून कालकृष्ण हाताच्या शेंडीला पकडलं आणि त्याला ओढत बाहेर आणलं. म्हणून म्हटलं शेंडी ठेवली पाहिजे, या भवसागरात बुडत असताना गुरु आपल्याला शेंडीला पकडून बाहेर काढू शकतो. आणि महाप्रभूंनी या ठिकाणी कालकृष्णाचा उद्धार केला. याचा अर्थ काय की साक्षात भगवंताच्या बरोबर असताना सुद्धा जर आपण असावधान असू तर आपला अपघात निश्चित आहे. ज्याप्रमाणे प्रभात म्हणतात की रेझर ब्लेड जे असतं, दाढी करत असताना जर सावधान नसेल तर ते कापू शकतं. भाजी कापता असताना जर आपण चाकूने भाजी कापतो पण आपण जर सावधान नसू तर भाजीबरोबर बोट पण कापतं, असा अनुभव बऱ्याच वेळेला आहे आपल्याला. तर सावधानता बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अशी अनेक उदाहरणं भागवत आपल्याला सांगतं. भरत महाराज आहेत, त्यांनी सावधानी घेतली नाही, एकटेच ते साधना करण्यासाठी तपस्या करण्यासाठी वनात निघून गेले. उद्देश चांगला होता भगवत प्राप्ती करण्याचा, मात्र सावधान नसल्यामुळे आपण हळूहळू या हरणाच्या प्रेमात पडत चाललेलो आहोत, या हरणाप्रती माझी आसक्ती वाढत चाललेली आहे हे त्यांना कळालं नाही. आणि म्हणून त्यांना सुद्धा दोन जन्म पुन्हा घ्यावे लागले भगवंताकडे जाण्यासाठी. तर या ठिकाणी सौभरमुनी पण एकटेच आहेत, त्यांच्याबरोबर कोण नाही आहे की त्यांना सांगायला की बाबा हे चूक होते किंवा असं करू नका वगैरे. तर यासाठी आपल्याला आपण पाहतो की शास्त्रामध्ये भागवतामध्ये सांगितलेलं आहे की स्त्री सुखाचं आकर्षण हे प्रचंड आहे, ते स्वाभाविक आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते भरलेलं आहे. आणि हे वारंवार आपल्याला भागवतामध्ये आणि इतर सर्व ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. शिल प्रभात म्हणतात बघा की ऍडव्हर्टाईजच्या बोर्डवर स्त्री असणं काही गरजेचं नाही आहे प्रत्येक ऍडव्हर्टाईजमध्ये, पण ते स्त्री चित्र का ठेवतात की जेणेकरून ते चित्र बघून लोक काय ऍडव्हर्टाईज बघतील. आणि हे कॉमन आहे, जेणेकरून व्यक्तीला कशा प्रकारे आकर्षित करता येईल आणि आपलं जे काही प्रॉडक्ट आहे ते खपवता येईल यासाठी लोक प्रयत्न करत असतात. तर स्त्रियांबद्दल जे काही किंवा स्त्री या स्त्रीबद्दल जे काही हे भागवतामध्ये लिहिलेलं आहे की स्त्री ही शक्तिशाली आहे, पतनाचं कारण आहे, तुकाराम पत्नी म्हणजे पतनी म्हणजे पतनाच कारण, असं काय जर असं कोणी ऐकलं तर आज तर बंडाळी वाजेल समाजामध्ये, है ना. पण हा स्त्री जातीचा तिरस्कार नाहीये किंवा उपेक्षा नाहीये किंवा तिथं तशी तसं कोणी करू पण नाहीये की तो एक मुद्दा घेऊन आपण त्याच्यावर चर्चा करावी. तर विषाला जहाल म्हणणं हा त्याचा तिरस्कार नाही, ती सावधानी आहे. तसं विष आहे, म्हटलं हे विष एकदम जहाल आहे, हा कुणीतरी प्याला तर तो लगेच मरू शकतो, तर ती सावधानी आहे आणि ती आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे इलेक्ट्रिक काम करतात वायरमन इलेक्ट्रिशियन है ना, तर ते नेहमी सावधानतेने काम करतात. विद्युत शक्तीमध्ये वेगवेगळे व्होल्ट असतात, जसं 240 व्होल्ट, 440 व्होल्ट, 1240 व्होल्ट, 10,000 15,000 आणि काय असेल ते मला माहिती. आणि जसा जसा होल्ट आहे त्यानुसार तो काम करतो इलेक्ट्रिशियन. तो हातामध्ये ग्लोव्ह घालतो, त्यानंतर पायामध्ये बूट घालतो आणि पहिल्यांदातला तो करंट बंद केला का ते बघतो आणि मग काम करतो तो. का? कारण धक्का बसू नये म्हणून, हा शॉक लागू नये म्हणून, यासाठी. तर विद्युत शक्तीची गरज आहे, त्याच्यामुळे कार्य चालत नाहीये. पण त्याचबरोबर तिच्याशी व्यवहार करत असताना सावधानता बाळगणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्याप्रमाणे स्त्री हे समाजाचा अविभाज्य घटक आहे, तिची आवश्यकता आहे. स्त्रीपासून एक चांगली संतती उत्पन्न होते की जी समाजाचा उद्धार करू शकते. अर्जुनाचा स्वतःचा प्रश्न आहे, जर सर्व स्त्रिया दूषित झाल्या तर वर्णसंकर निर्माण होईल जर मी सर्वांची हत्या केली तर. त्यामुळे स्त्रीचं संरक्षण करणं महत्वाचं आहे आणि म्हणून मी युद्ध करणार नाही आहे. तर हा ही बाजू शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पण त्याचबरोबर काळजीपूर्वक त्यांच्याशी व्यवहार करणं, त्यांच्या बरोबर राहणं हे महत्वाचं आहे. म्हणून शिलप्रभात म्हणतात की सेवे व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये जाऊन मिसळणं हे धोकादायक आहे. की आपली जितकी सेवा आहे त्या सेवे व्यतिरिक्त तेवढा आपण त्यांचे संपर्क ठेवावा आणि त्यांना मातेसमान आदर द्यावा. कारण त्या सर्वांच्या सर्व स्त्रिया ह्या मातेसमान आहेत. चाणक्यांप्रमाणे स्वतःचं मत आहे की त्याने सांगितलेलं आहे की मातृवत परदारेषु. एक आपली पत्नी सोडली तर प्रत्येक स्त्री ही आपल्याला मातेसमान आहे आणि त्याप्रमाणे तिच्याशी आपण व्यवहार केला पाहिजे, तिच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. तर क्षणिक सुखासाठी या जगामध्ये व्यक्ती आपलं सर्वस्व गमावून बसतो. अशी अनेक उदाहरणं, त्यापैकी एक उदाहरण म्हणजे चौभर म्हणून उदाहरण आहे की थोडासा एक आनंद आहे, या आनंदासाठी सारं जग कार्य करत आहे. पण तो आनंद जो आहे तो आनंद ह्या भौतिक जगामध्ये बांधण्यास कारणीभूत ठरतो. तर मनुष्य सर्व काही सोडून देतो आध्यात्मिक प्रगतीमध्ये, पण शेवटच्या तीन टप्प्यामध्ये तो अडकतो. त्याला म्हटलेला कंचन, कामिनी आणि प्रतिष्ठा. कंचन मध्ये धन, सोनं इत्यादी, ऐश्वर. कधी कधी लोक व्यक्तीला ऐश्वर भक्तीमध्ये मागं पाडतं, ते ऐश्वर्याला पुढे जाऊ देत नाही. कामिनी म्हणजे स्त्री. कधी कधी व्यक्तीला स्त्रीच्या लोभामध्ये तो बळी पडतो आणि असा एखादा साधक जो त्या स्त्रीच्या लोभापासूनही पुढे जातो तो प्रतिष्ठेला बळी पडतो. तर असे हे वेगवेगळ्या स्तराचे अडथळे आहेत. हे सगळे आपली लक्षणं आहेत. जसं आज सध्या कुणाला थोडा थंडीताप व्हायला लागला, चक्कर यायला लागली म्हणा, किंवा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, तर मला चिंता येते की अरे मला कोरोना तर झाला नाही ना. तर आपण लक्षणानं ओळखतो की अरे हा ही लक्षण आहेत बाबा. तर मग आपण दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी टेस्ट झाली की म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हटलं की मग आता काय, ह्याला क्वारंटाईन करा, त्याला एका ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवायला, जेणेकरून तिथून त्याला संसर्ग होणार नाही कोणाचा. बरोबर. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा आपण संसर्गजन्य होतो, बाधित होतो, आणि ते बाधित होणं लक्षण म्हणजे काय, कंचन, कामिनी, प्रतिष्ठा. आणि त्यावेळेला व्यक्तीला क्वारंटाईन केलं जातं. कुठे? या जगामध्ये. विलगीकरण कक्ष आहे आपलं हे भौतिक जगामध्ये. की या जगामध्ये जे लोक भगवंताच्या त्या सुरामध्ये सूर मिळवायला तयार नाही आहेत, त्यांच्या उपदेशाशी, त्यांच्या बनवलेल्या नियमाशी जुळवून घ्यायला तयार नाही आहेत, त्यांना स्वतःचे वेगळे नियम बनवायचे आहेत, त्यांना ह्या जगामध्ये वेगळं ठेवलं जातं. आणि इथं मग त्याला जोपर्यंत ही लक्षणं जात नाहीत तोपर्यंत त्याला ह्या विलगीकरण कक्षातून बाहेर काढलं जात नाही, ट्रीटमेंटमधून त्याला दूर केलं जात नाही. तसं मनुष्य जीवन जे आहे ह्या सर्व लक्षणांना धुवून काढण्यासाठी आहे, यातून आपलं बाहेर येण्यासाठी आहे. तर भक्ती जी, भक्तीचा जो मार्ग आहे, तर या सर्व लक्षणांना धुवून काढण्यासाठी आहे, स्वच्छ करण्यासाठी आहे. आणि या मार्गामध्ये जर समजा एखादा साधक प्रगती करतो आहे, औषध घेतो आहे, पण पुन्हा पुन्हा ती लक्षणं कधी येत असतील तर त्याला तिरस्कार करण्याची काही गरज नाही आहे. की दररोज आपण मोबाईलवर ऐकतो ना की या लोकांचा तिरस्कार करू नका, का? जेणेकरून जरी एखाद्याला कोणा कोरोना झाला तर त्याला तिरस्कार करू नका, त्याला तुम्ही माणुसकीनं वागवा, कारण लोक कोणाला कोरोना झाला की त्याजवळ जात नव्हते, त्याला स्पर्श करत नव्हते, त्याला मदत करायला कोण तयार नव्हते. तर यासाठी ही ॲडव्हर्टाईज मोबाईलवर दररोज प्रत्येक कॉल गणिक आपल्याला ऐकायला मिळते. तर तसं भक्ती करत असताना सुद्धा कधी कधी एखादा व्यक्ती त्या मार्गावरून ढळू शकतो. एकदा भगवान प्रभूंनी फार सुंदर उदाहरण सांगितलं होतं की ते गावी गेले होते आणि परत येण्यासाठी बस स्टॉपवर उभारलेले होते गावामध्ये. तर काही शाळेची मुलं 10 वाजता सकाळी शाळेला निघाली होती आणि हातामध्ये त्यांच्या गलोर होता, गलोर, आणि काही सुंदर बगळे दिसले. लगेच त्याने गलोर दगड घेतला आणि त्याला मारायला सुरुवात केली, मारण्यासाठी, जेणेकरून त्याला मारून भाजून खायचं. कारण असे जे काही आदिवासी लोक असतात त्यांना मीठ मसाल्याची काही गरज पडत नाही, ते असे पक्षी मारतात, लगेच भाजतात, तिथे काट्या गोळा करून, पाला गोळा गोळा करून लगेच खाऊन टाकतात. तर भगवान प्रभू त्यांना म्हणाले, आणि त्यांच्यावर त्यांचा मुख्य व्यक्ती पण होता, म्हणाले शाळा एवढं शिकून पण तुम्ही काही सुधारलं नाही. असं त्यांना वाईट वाटलं की हे एवढे चांगले पक्षी आहेत आणि हे लोक याला मारून खात आहेत. त्यांना काही थोडं तरी वाटलं पाहिजे की बाबा ह्या पक्ष्यांना, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. असं नाही की जे मला चांगलं वाटलं मी मारून खायचं किंवा माझ्या केशात घालायचं. तेव्हा त्यांच्याबरोबर जो शिक्षक होता तो म्हणला की भगवान तुमचं नाव घेऊन तो म्हणाला, कारण तो त्या गावातच होता, तो म्हणाला की तुम्हाला माहित आहे काय तो अमुक अमुक तो, त्यानं काय केलं, कारण त्याच्या गावात कोणी साधू व्यक्ती होता, तो एका स्त्रीबरोबर पळून गेला. म्हणजे त्यांनी काय केलं माहिती आहे का, म्हणजे त्यांना अप्रसन्न भगवान प्रभूंना टोमना मारायचा होता की तुम्ही स्वतःला साधू समजता, तुम्ही काय करता, असा एक टोमना मारायचा होता. त्यामुळे थांब म्हणले, थांब थांब भगवान प्रभू आपल्या स्टाईल म्हणले, थांब थांब म्हणले, थांब म्हणले, तू कुस्ती बघितले का कधी, कुस्तीचा फड बघितलं का, म्हणले हा बघितला. म्हणले कोणकोण असतं त्याच्यामध्ये, म्हणले एक दोघे पैलवान असतात जे एकमेकाशी लढत असतात आणि सगळे बगे असतात, बरोबर ना, हा बरोबर. मग त्याच्यामध्ये दोघे जिंकतात का, म्हणले नाही, एक जिंकतो एक हारतो, कारण कोणतं जिंकला पाहिजे कोणतं हारला पाहिजे, बरोबर ना. मग हारला म्हणून आपण त्याला काय नावं ठेवतो का, नाही नाव ठेवत, पण कमीत कमी त्यांनी प्रयत्न तरी केला कुस्ती खेळण्याचा. तुम्ही लोक काय म्हणे, सगळे बगे लोक म्हणे, बाहेर बसलेले नुसतं ओरडणारे लोक तुम्ही. तर म्हणले जरी तो व्यक्ती काय त्यांनी चूक केली असेल तरी त्या तो त्याने प्रयत्न तरी केला आयुष्यामध्ये की भक्तीमध्ये प्रगती करण्याचा, पुढे जाण्याचा, ते तुम्ही तेवढं तरी करत नाहीये. तर सांगायचा उद्देश असा आहे की सौभरमणीप्रमाणे कोणीही या भक्ती मार्गावर प्रगती करत असताना ढळू शकतो, त्यात काही वावगं नाहीये. पण त्याचा उपवास आपण नाही केला पाहिजे, उलट आपण आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की स्त्रीची शक्ती काय आहे आणि तिच्या सौंदर्याच्या बळावरती काय करू शकते. याचं उदाहरण कर्दमुनी कश्यपुनी सांगतात की स्त्रीची शक्ती इतकी आहे की केवळ आपली भुवया आपल्या भुवया उंच करून ती राज्यामध्ये उलथापालथ करू शकते. स्वतः रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्णाने म्हणते की तुम्ही सर्वश्रेष्ठ पुरुष आहात, मला अन्य कुणालाही वरायचं नाहीये. का, कारण अनेक मोठमोठे राजे जे आहेत ते रणांगणावर आपल्या आपलं शौर्य गाजवतात, मोठमोठ्या योद्ध्यांना ते हरवतात, पण हेच मोठमोठे योद्धे जेव्हा आपल्या राजमहालामध्ये येतात तेव्हा आपल्या राण्यांकडून हारले जातात. ही शक्ती स्त्रीची आहे. आणि ही सारी सृष्टी कोण चालवत आहे, दुर्गादेवी. दुर्गादेवीच्या शक्तीद्वारे हे सर्व भौतिक जगत चालत आहे. तर अशा ह्या दुर्गादेवीच्या संपर्कात आल्यानंतर, भौतिक जगाच्या मायेमध्ये फसल्यानंतर व्यक्ती हळूहळू कैलाश बनून जातो. कैलाश का तो मला माहिती आहे सगळी. नारद मुनी एकदा गेले आणि म्हणले कैलाश चल मी तुला वैकुंठाला घेऊन जातो. तो म्हणला नाही नाही मला अजून आता माझी आत्ताच मुलं झालेली आहेत आणि त्यांना मला मोठं करायचं आहे आणि मग मी नंतर येईन. मुलं मोठी झाली तो म्हणला मुलं मोठी झाली त्यांचा मला विवाह करायचा, त्यांना मार्गी लावायचा आहे, स्वतःच्या पायावर उभा करायचा आहे, मी नंतर येईन. मुलं मोठी झाली, त्यांचा विवाह झाला, ती मार्गी लागली, पायावर उभा राहिली आणि नारद पुन्हा आले. म्हणले चल तुला न्यायला आलोय मी. तसं म्हणले नाही आता ही मुलं त्यांची मुलं झाली, त्या मुलाला कोण सांभाळणार, हे दिवसभर कामावर जातात, घरात लक्ष देत नाही, त्यांचं ह्यांना कोण बघणार, आणि इतकं मोठं घर मी बांधलेलं आहे, इथं लक्ष कोण देणार? आणि मग नारद म्हणले ठीक आहे, पुन्हा आले वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी कैलासाला, तर कैलास वैकुंठ भूमीला गेलेला होता त्याचा मृत्यू झालेला होता. आणि मग नारद म्हणले कैलास कुठे आहे? तर ते म्हणले कैलास गेला. बाहेर निघाले तेव्हा त्या ठिकाणी त्यांना एक कुत्रा दिसला आणि तो कुत्रा भुंकू लागला. तर नारद म्हणाले रे तू कोण? म्हणजे मीच कैलास आहे, की मी एवढं सगळं हे ऐश्वर मिळवलं कमवलं मुलांसाठी बनवलं, पण मुलांना बिलकुल त्याची काही चिंता नाही आहे, ते असंच उघड्या सोडून जातात, म्हणून कोणी चोर येऊन येऊन मी या ठिकाणी बसतो, जेणेकरून कोणी आला त्याला मला रुचकून लावता येईल. म्हणले अरे आता तरी चल वैकुंठाला. म्हणले नाही 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 मला थोडं काळ राहू दे मी नंतर येतो. काही काळानंतर पुन्हा नारद आले, त्याने पाहिलं की तो कुत्राही नाहीये, आणि पुन्हा जाऊ लागले वाटेतून शेतामधून, तर एक साप त्याच्या आडवा आला आणि तो फुत्कारू लागला. म्हणले तू कोण? म्हणले मीच कैलास आहे. म्हणले अजून काय करतो इकडे? म्हणले शेतामध्ये मी धन पुरून ठेवलेलं आहे, माझ्या पोरांना माहित नाहीये, आणि त्यामुळे याचं मी रक्षण करायचं राहतो आहे. तेव्हा नारद म्हणले आता बस झालं, आता यापुढे अधिक मी तुझं ऐकायला आता तयार नाही आहे. आणि नारदाने त्यांच्या मुलाला बोलवलं आणि म्हणलं बघा तुमच्या शेतामध्ये साप आहे ना, हा साप जर दुखावला गेला तर तो तुम्हाला दंश करेल, तुमच्या मुलाला दंश करू शकतो. तेव्हा त्या मुलांनी काय केलं, त्या सापाला मारलं आणि त्या आत्म्याला घेऊन नारदाने वैकुंठाला निघून गेले. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मायाशक्ती इतकी प्रचंड आहे की मनुष्याला ज्या काय त्याच्या आसक्त आहेत त्या सोडता सोडवत नाहीत. आणि यासाठी एक तर तो भगवत भक्तांच्या संघात आला पाहिजे, श्रीमद भागवताच्या संपर्कात आला पाहिजे, तेव्हाच त्यातून मुक्त होऊ शकतो, अन्यथा त्यातून बाहेर पडणं फार कठीण आहे. श्रील प्रभुपाद काही दिवसापूर्वीच श्रील प्रभुपादांचे अतिशय प्रिय शिष्य परमपूज्य भक्ती आचार्य स्वामी महाराज हे गोलोकधामाला प्रभुपादांच्याकडे निघून गेले त्यांच्या लिल्यामध्ये संलग्न होण्यासाठी पुन्हा. तर जेव्हा प्रभुपादांना भक्ती चारू स्वामी महाराज भेटले होते, तर एकदा प्रभुपादांना ते म्हणाले होते की मेनी लाईफ टाईम यू ट्राय टू एन्जॉय, अनेक जीवन तू सुख उपभोगण्यासाठी प्रयत्न केलेला आहेस, बट यू कॅन सी स्टील यू कॅनॉट सॅटिस्फाय, पण तू पाहू शकतोस की तरी तू संतुष्ट झालेला नाहीयेस. आणि आपली सर्वांची स्थिती आहे की आपण अनेक जन्म या जगामध्ये मायेच्या ह्या गर्तेमध्ये मायेच्या कुशीमध्ये सुख प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, पण कधीही आजपर्यंत आपण संतुष्ट झालेलो नाही आहे. चाणक्य पंडितांचं हे वचन आहे की ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा असंतुष्ट राहून मेलेला आहे, असंतुष्ट राहून मरत आहे, असंतुष्ट राहूनच मरेल, कोणी संतुष्ट होणार नाही आहे. प्रभूने की अरे हे बघ तू अनेक जन्म ह्या मायेची सेवा करण्यामध्ये लावलेस, पण तू कधी संतुष्ट झालेला नाहीस. जस्ट ऑफर वन लाईफ टू कृष्णा, हे एक जीवन तू कृष्णासाठी दे. आणि हे ऐकून त्याने ठरवलं की आता मी परत जाणार नाही, मी माझं सारं आयुष्य प्रभूंची सेवा करण्यात व्यतीत करेन. आणि त्यानंतर त्याने संन्यास घेतला आणि आज तागायत त्यांनी संन्यास धारण करून सर्व जगभर ह्या कृष्ण भक्तीचा प्रचार केला. तर एक शुद्ध भक्ताचा संपर्क, त्याचं एक वाक्य मनुष्याचं जीवन बदलू शकत. तर प्रभूंच्याकडे जी शक्ती होती, श्रील प्रभुपाद त्यांना भेटण्यासाठी जेव्हा हेनरी फोर्ड त्यांचा जो नातू होता तो भेटण्यासाठी आला होता पाश्चात्य देशामध्ये, आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर कोणी मोठा माणूस भेटायला असं आपल्याला वाटतं की काय सांगायचं त्याला, काय बोलायचं त्याच्याशी, हा प्रश्न पडतो आपल्याला. पण या ठिकाणी प्रभुपादाने जसं अमरीश प्रभू ज्यांचं नाव वाचं त्यांचं दीक्षित नाव आहे, ते भेटण्यासाठी आले होते तेव्हा ते तरुण होते. जसं त्यांनी प्रभुपादांना प्रणाम केला तेव्हा प्रभुपादांनी काय म्हटले असतील? प्रभू म्हटले व्हेअर इज हेनरी फोर्ड नाऊ, तुझे आजोबा कुठे आहेत? हेनरी फोर्ड हे जबरदस्त फार प्रसिद्ध नाव आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, की ज्यांनी पहिलं डिझेल इंजिन बनवलं, पहिलं इंजिन बनवलं त्यांनी, हे त्यांचं कार्य आहे. आणि आज माहिती आहे फोर्ड कंपनी जगद्विख्यात आहे, त्यांच्या नावाने ती कंपनी आहे. तर त्यांचा नातू जेव्हा प्रभुपादांना भेटण्यासाठी आला 50 वर्षापूर्वी, आणि तेव्हा आल्या आल्या ते म्हटलेले नाहीत की तू काय करतो, तू काय शिकला आहेस, आणि हे काही प्रभू चर्चा केलं. म्हणले वेअर इज हेन्री फोर्ड नाव, म्हणले कुठं हेन्री फोर्ड. आणि हे ऐकल्यानंतर अमरीश महाराज म्हणाले की हा कधी मी विचारच केला नव्हता की माझ्या आजोबांनी माझ्या बापदादांनी इतकं काही कमवलेलं आहे, पण आज ते या जगात नाही आहेत, ते सगळे निघून गेले. आणि आज भले माझ्याकडे इतकी करोडो अरबोची संपत्ती असली, नाव लौकिक असला, तर मला सुद्धा ते सोडून जावं लागेल. आणि ते प्रबोधन शरणागत झाले. तर एक वाक्य फक्त, आणि हे एक वाक्य त्यांचं जीवन बदलून गेलं. तर चूक झाली तर पश्चाताप करणं महत्वाचं आहे, हे या ठिकाणी आपल्याला या प्रसंगावर पाहायला मिळतं. यानंतरच्या काही श्लोकांमध्ये सौभरी मुनींना पश्चाताप होईल की अरे मी चूक केली. तसं अजामिलालाही पश्चाताप झाला जेव्हा अजामिल विष्णुदूत आणि यमदूतांच्या मध्ये चर्चा झाली आणि अजामिल सोडून निघून गेले, तेव्हा अजामिल म्हणाले हे सुंदर लोक गेले कुठं आणि हे यमदूत पण गेले कुठं निघून. आणि त्यावेळेला अजामिलानं विचार केला की मी किती दुर्दैवी आहे आणि किती मी पापी आहे, केवळ एका स्त्रीच्या आनंदासाठी मी माझ्या आईवडिलांना त्याग केलं, माझ्या भक्तिमार्गाचा मी त्याग केला, मी भगवंताचा त्याग केला की ज्या भगवंताच्या नावांच्या उच्चाराने करोडो जन्मांची पाप नष्ट होतात त्या भगवंताच्या चरणाचा आश्रय मी त्यागला, मी किती पापी व्यक्ती आहे. आणि तो पश्चाताप करू लागला आणि तो म्हणला आता मी काही करणार नाही, आता मी केवळ त्या भगवंत चरणांचा आश्रय घेईन, मी त्या भगवंताच्या नावाचं उच्चारण करेन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. आणि अजामिल तरुण गेला, अजामिल पुन्हा भगवंताला भगवधामाला निघून गेला शुद्ध होऊन. तसंच सौभरमुनी सुद्धा भविष्यामध्ये चर्चा येईल आपल्याला की त्यांना पश्चाताप होईल. त्यांना 50 पत्न्या होत्या, प्रत्येक पत्नीकडून 100 पुत्र झाले, म्हणजे त्यांची पुत्रांची संख्या होती 5000, हे त्यांचं कुटुंब होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना कळालं की अरे मी कुठे पाण्यामध्ये तपस्या करण्यासाठी गेलो होतो भगवत प्राप्तीसाठी, आणि वारी प्रसंगात आणि या माशांच्या प्रसंगाला पाहून मी बळी पडलो आणि या ठिकाणी मी या जगात अडकलेलो आहे. तर त्यांनी पुन्हा सगळं काय सोडलं आणि पुन्हा ते वनात तपस्याला निघून गेले. तर यासाठी भक्त संघ असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याबरोबर भागवत आहे, भागवतातल्या कथा आपण वाचतो, पण कथा वाचल्यानंतर सुद्धा प्रसंगी त्या आपल्याला बुद्धीत घुसत नाहीत, त्यावेळेला चूक होणार ते होऊन जाते आपल्याकडून. का? कारण वाचलेलं असतं पण ते समजत नाही त्यावेळेला वापरायचं कसं. आणि यासाठी भक्त बरोबर हवा, भक्ताला संघ हवा. म्हणून म्हणलेले एक दोन प्रकारचे भागवत आहेत, एक व्यक्ती भागवत आणि एक ग्रंथ भागवत. व्यक्ती भागवत भक्तांचा संघ आवश्यक आहे. भरत महाराज एकटे तपस्या करत होते, सांगणार कोणी नव्हतं की अरे त्या हरणावर इतकं वेळ देऊ नका, थोडं सेवा पण करा, थोडं भजन करा, सांगणार कोणी नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं पतन झालं. इकडे सौभरमणी एकटेच होते, त्यांनाही सांगणार कोणी नव्हतं की अरे हे पाण्यातले जीव आहेत आणि ते ह्या जगामध्ये ही क्रिया स्वाभाविक आहे आणि यासाठी सारं दुनिया ह्या जगामध्ये अडकून पडलेली आहे आणि त्यात तुम्हाला अडकायची गरज नाही आहे, तुम्ही आपलं तुमचं काम चालू ठेवा. पण सांगणार कोणी नव्हतं त्यामुळे तेही पुन्हा अडकले. तर यासाठी आपल्याला भक्तांना आपलं संगी बनवलं पाहिजे, बंधू बनवलं पाहिजे, मित्र बनवलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला योग्य वेळेला मदत करतील. आणि त्याचबरोबर भागवताशी आपल्याला सख्य साधलं पाहिजे. सनातन गोस्वामींचा सुंदर श्लोक आहे, मध्ये एक बंधू, माझा बंधू कोण आहे? भागवत. मत संगी, मी सदैव कोणाचा संघ घेतो? तर भागवताचा. मद गुरु, हे भागवत माझा गुरु आहे. मत महाधन, माझं वास्तविक धन काय आहे? तर श्रीमद भागवत आहे. मन निस्तारक, माझा निस्तार करणार, मला भवसागराला भवसागर पार करण्यास मदत करणार, हे भागवत आहे. मद भाग्य, वास्तविक माझं भाग्य काय आहे? तर श्रीमद भागवताचं अध्ययन, त्याचं अनुभव करणं, त्याच्यात उतरवणं. महाआनंद, आणि वास्तविक आनंद देणार कोण आहे? तर हे भागवत आहे मला. तर त्यामुळे मी ह्या भागवताचा आश्रय घेतो आहे. आणि यासाठी श्री प्रभुपादांनी अक्षरशः आपल्या जीवाचं राण करून, रक्ताचं पाणी करून म्हणू शकतो आपण, दिवसाचं रात्र रात्रीचा दिवस करून त्यांनी हे भागवत भाषांतर करून ठेवलं, जेणेकरून आपण दररोज नित्यम भागवत सेवा, हे भागवत अध्ययन करू आणि या भागवताच्या प्रसंगांमध्ये अध्यात्मरामध्ये प्रगती करत असताना वाटे देणारे अनेक अडथळे कसे असतात, त्यातून कसं पार व्हायचं, त्यापैकी हा एक प्रसंग आहे सौभरी मुनींचा, की जरी आपण तपस्येने लागले असलो तरी सुद्धा आपल्याला अपघात होऊ शकतो, भक्तीमध्ये आपल्या मार्गामध्ये आपल्याला अडथळा येऊ शकतो. तर हे प्रसंग जाणून घेऊन आपण शहाणं व्हावं आणि पुन्हा आपल्या मार्गावर पुढे पुढे चालावं, जेणेकरून वास्तविक जीवनाचं जो ध्येय आहे, मनोजीवनाचं ध्येय, ते म्हणजे भगवंताच्या धामाला परत जाणं, ते आपण प्राप्त करू शकू. तर यासाठी आपल्याला सदैव भक्तांच्या संघात राहिलं पाहिजे, भागवताच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे, तेव्हा आपण निश्चितपणे आपलं गंतव्यस्थान प्राप्त करू शकू. जय श्री प्रभुपाद की. रोज नित्यम भागवत सेवा आहे, भागवत अध्ययन करू आणि या भागवताच्या प्रसंगांमध्ये अध्यात्मरामध्ये प्रगती करत असताना वाटे देणारे अनेक अडथळे कसे असतात, त्यातून कसं पार व्हायचं, त्यापैकी हा एक प्रसंग आहे सौभरी मुनींचा, की जरी आपण तपस्येने लागले असलो तरी सुद्धा आपल्याला अपघात होऊ शकतो, भक्तीमध्ये आपल्या मार्गामध्ये आपल्याला अडथळा येऊ शकतो. तर हे प्रसंग जाणून घेऊन आपण शहाणं व्हावं आणि पुन्हा आपल्या मार्गावर पुढे पुढे चालावं, जेणेकरून वास्तविक जीवनाचं जो ध्येय आहे, मनोजीवनाचं ध्येय, ते म्हणजे भगवंताच्या धामाला परत जाणं, ते आपण प्राप्त करू शकू. तर यासाठी आपल्याला सदैव भक्तांच्या संघात राहिलं पाहिजे, भागवताच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे, तेव्हा आपण निश्चितपणे आपलं गंतव्यस्थान प्राप्त करू शकू. त्याशिवाय प्रभुपाद की.